ਸਤਨਾਮ ਸ਼੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਜੀ। ਕਿਆ ਹਾਂ ਕਥੀ ਕਥੇ ਕਥ ਦੇਖ, ਮੈਂ ਅਕਥਨਾ ਕਥਨਾ ਜਾਈ। ਜੋ ਤੁਧ ਪਾਵੇ ਸੋਈ ਆਖਾਂ, ਦਿਲ ਤੇਰੀ ਵਡਿਆਈ। ਤੁਧਿਆ ਗਏ ਅਰਦਾਸ ਮਾਰੀ, ਜੀਉ ਪਿੰਡ ਸਭ ਤੇਰਾ। ਕੌ ਨਾਨਕ ਸਭ ਤੇਰੀ ਵਡਿਆਈ, ਕੌ ਨਾਨਕ ਸਭ ਤੇਰੀ ਵਡਿਆਈ। ਕੋਈ ਨਾਮ ਜਾਣੇ ਮੇਰਾ, ਮੇਰੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਭ ਤੇਰਾ ਸਾਧਕ। ਮੇਰੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਭ ਤੇਰਾ ਸਾਧਕ। ਭਰਪੂਰ ਜੁਗ ਜੁਗ ਵਾਹਿਗੁਰੂ ਤੇਰਾ ਸਭ ਸਦਕਾ। ਨਿਰੰਕਾਰ ਪ੍ਰਭ ਸਦਾ ਸਲਾਮਤ, ਕਹਿ ਨਾ ਸਕੈ ਕੋ ਤੂੰ ਕਦਕਾ। ਬ੍ਰਹਮਾ ਵਿਸ਼ਨ ਸਿਰੇ ਤੈ ਅਗਣਤ, ਤਿਨਕੋ ਮੋਹ ਭਇਆ ਮਨ ਮਦਕ। 84 ਲੱਖ ਜੋਨੀ ਅਪਾਈ, ਰਿਸਕ ਦੀਆ ਸਭ ਹੂੰ ਕੋ ਤਦਕ। ਸੇਵਕ ਕੈ ਭਰਪੂਰ ਜੁਗ ਜੁਗ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਤੇਰਾ ਸਭ ਸਦਕਾ। ਮੇਰੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਭ ਤੇਰਾ ਸਦਕਾ। ਮੇਰੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਭ ਤੇਰਾ ਸਦਕਾ। Oh, सत्कारियो गुरु रूप साध संग जी वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु। सतगुरां ने आप गुरमुखां नूं वड्याई बख्शी है। सब तों वड्डे भाग गुरसिखां के केड़े गुरसिखां दे जो गुर चरणी सिख पढ़ते हैं। इत ते हर रोज किसी कोई पदार्थ मिल जाए, पदवी मिल जाए, नौकरी मिल जाए, धन मिल जाए, कह दी दे वे भाग ने। कोई दुख तकलीफ आ जाए कह दी दे कर्म माड़े ने। सतगुरु ने भी दोवां चीजा का निर्णय किया है। सब तो वड्या भागा वाला वो है जिन्हों गुरु के चरणों में आने का समा मिल जाए। ते सब तो माड़े कर्मा वाला भाई जिन हर 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 रस नाम ना पाया ते भागहीन जाम पास जिथे तुसी बैठे हो इस जगह का जिक्र है। जो सतगुर शरण संगत नहीं आए धिरग जीवे धिरग जीवे। जेड़े सतगुरां दे चरणा विच आ गए उन्हां दे सब तो वड्डे भाग। जेड़े नहीं आते बई जीवे शब्द है पास टाइम्स लंघ चुके समा धिरग जीवे। जिनी उम्र उन्होंने भोगी है वह धिरग है। जीव आस है फ्यूचर टेंस आने वाला समा। जीव जमा आस जीवन की आस तो गां ही रखी जा सकती है ना। महाराज कहते उन्हों का लंघ चुके समा भी धिर गए। जिन्ना को उन्होंने भी बाकी लंघा है वह भी धिर गए जो सतगुर शरण संगत नहीं आए। बहुत कृपा की है गुरु जी ने अपने चरणों में बुलाया। आओ हुण सतगुरां दा उपदेश सतगुरां दी बाणी गुरमुख प्यारियां तो आपने कीर्तन रूप में सरवण की है। कुछ कीर्तन दे नाल गुरमत दी विचार सतगुरां तो प्राप्त करिए। अज महान दिन है साहब श्री गुरु नानक देव साहब जी दे वड्डे साहबजादा बाबा श्री चंद्र जी का अवतार दिन है। अज भादरों सुदी नौवीं अज थां पर थां खास करके उदासीन मत वाले बहुत वड्डा गुरपुरब मनाउंदे ने। सिख धर्म दे विच जे सब तो वड्डी उम्र अज तक किसी ने भोगी है तो बाबा श्री चंद महाराज ने भोगी है 151 साल। बाबा श्री चंद महाराज 151 साल ते बाबा बुढ़ा जी महाराज 150 साल। बाबा बुढ़ा जी तो 1 साल वड्डे होके चढ़ाई की है बाबा श्री चंद महाराज जी ने। वड्डे सपुत्र बहुत करनी शिवजी दे अवतार सन। शिव स्वरूप श्री चंद्र अवतारी शिवजी ने मंग करके गुरु नानक साहब दे घर अवतार लिया सी मुक्त होने खातर। ताप कीता सिमरन कीता रिधियां सिधियां दे माल अज तक उन्हां दी उपासना हो रही है। जहांगीर बादशाह लाहौर आया तो उन्हें पता लग्या जिला गुरदासपुर दे विच बाबा श्री चंद महाराज का सब तो वड्डा स्थान है तो उस पिंड का नाम है बारठ। गुरदासपुर का पिंड है एक बारठ जिथे बाबा श्री चंद महाराज ने सब तो ज्यादा उम्र भोगी है। इतने जदों बाबा श्री चंद महाराज गए इतने एक जोगियों का स्थान भी है डेरा पिंड विच। एक जोगी रहिंदा हुंदा सी उहदी भी बड़ी उपमा सी भाई जदों उहनूं पता लग्या कि बाबा श्री चंद महाराज आ गए मेरे पिंड खुशी नहीं मनाई उहने चंगे भाग नहीं समझे। गुरु नानक नूं सारे मिलण वाले किहड़ा भी मुक्त हो गए उहने सारे। भाई साहब भाई गुरदास जी का एक बचन याद आ गया भाई तो तुहानू कल भी कवित सुनाया सी एक होर सुन लो बचन याद आ जाते हैं। भाई साहब कहिंदे मान सर पै जैसे बठाइए लजाए बग मुक्ता अमोलता जमीन बीन खात है। भाई साहब कहते बगलिया कटे करके मान सरोवर से बिठा दो, उन्होंने हीरे छड़ के उते डडुए खाने अज के हको सदन मचिया बीन चुन के मीन बीन खात है। मान सर पै जैसे बिठाइए लजाए बग फड़ फड़ के बिठा दो भी चलो भी हंसा वर्गे तुसी भी मुकता मोल तज मीन बीन खात है। चांड चांड के मच्छियां खाऊ ते हीरे छड़ी जाने। दूसरा प्रमाण भाई साहब की दंदे ने आस्तन पै अचबै कर बै जो लगाइए जोक। आस्तन महस गाय दे थन पै नाम संस्कृत विच दुध दै जोक नू कहो चल थन दे कोल तैनू लाउने दुध पी लै। भाई साहब कहिंदे पीयत न पैल लोहू अचै अघात है। ओ थणा विचों दुध नहीं पींदी जोग ते चम विचों लहू पी के अपना ढिड भरदी है। दुध कोले अमृत पर पीयत न पै लोहू अचै अघात है। तीसरा प्रमाण भाई साहब कहिंदे ने ओ परम सुगंधी परमाखी न रहत राखी महा दुर्गंध तां बेग उठ जात है। गुलाब दे फुलां ते फड़ के मक्खी नूं बिठाओ कदे नहीं बैठदी ते जिधर गंदगी होगी भाई साहब कहिंदे नठी हो जांदी है। भाई पारम सुगंधी पर माखी ना रह तराखी तू जोर ला लै नूं बिठा नूं फुलां ते पर महा दुर्गंध तां बेग उठ जात है। जिधरों दुर्गंधी आ गई नठी हो जाओगी। गुस्सा तां नहीं मनाओगे कि बेनती कर दुआना विच तुहानू फड़ के लियाउणा पैंदा जिथे बीबा आवे उत्थे तां नठी जाने अज के आखो सतनाम। गुरु घरे तुहानू बुला बुला के लियाउणा पैंदा है किते तूंबे वाला आ जावे इत्थे वाह साइकिल नूं पैंचर हो जावे विशाक हो जावे खड़ना तां नहीं है ट्यूब नवीं पा लेंगे। बापू आका मारदा मैसां भुखियां मर जाणगियां। मुंडा कहिंदा बापू पागल होए मैसां ने तां इत्थे ही रहिणा बीबा ने किते कल नूं आउणा ਉਹ ਨਾ ਕਿਤੇ ਖੁੰਝ ਜਾਵੇ ਗੱਲ। ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਜੀ ਨੇ ਬਚਨ ਕੀਤਾ ਪਰਮ ਸੁਗੰਧੀ ਪਰ ਮਾਖੀ ਨਾ ਰਹਿਤ ਰਾਖੀ ਤੇਰੀ ਜੀਵ ਰੂਪੀ ਮੱਖੀ ਗੁਰੂ ਬਾਣੀ ਦੀ ਸੁਗੰਧੀ ਤੇ ਕਿੱਥੇ ਬੈਠਦੀ ਹੈ। ਇਹ ਤਾਂ ਮਹਾਂ ਦੁਰਗੰਧ ਤਾਂ ਬੇਗ ਉੱਠ ਜਾਤ ਹੈ। ਚੌਥਾ ਪ੍ਰਮਾਣ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਬਚਨ ਕਰਦੇ ਨੇ ਗਾਜ ਇਸ਼ਨਾਨ ਜੈਸੇ ਡਾਰਤ ਹੈ ਚਾਰ ਸਿਰ। ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਦੀ ਬਾਣੀ ਬੜੀ ਮੌਲਕ ਹੈ ਗੁਰਮੁਖੋ ਜੇ ਪੜ੍ਹੀਏ ਵਿਚਾਰੀਏ। ਗਾਜ ਇਸ਼ਨਾਨ ਸਾਬਣ ਲਾ ਕੇ ਜਿਉਂ ਕੁੰਚਰ ਇਸ਼ਨਾਨ ਹੈ ਗਜਾਤੀ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ। ਡਾਰਤ ਹੈ ਚਾਰ ਸਿਰ ਤੈਸੇ ਸੰਤਨ ਕੇ ਦੋਖੀ ਸਤ ਸੰਗ ਨਾ ਸੁਹਾਤ ਹੈ। ਆ ਗਏ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਮਹਾਂਪੁਰਖ ਬਾਬਾ ਸ੍ਰੀ ਚੰਦ ਜੀ ਤੇ ਕਹਿੰਦਾ ਕਿਉਂ ਆ ਗਏ ਇੱਥੇ ਜੋਗੀ ਬਾਹਠ ਪਿੰਡ ਤੇ ਆਪਣੇ ਚੇਲੇ ਨੂੰ ਬੁਲਾ ਕੇ ਕਹਿੰਦੇ ਨਾ ਅੰਬਾਂ ਦਾ ਮੌਸਮ ਸੀ ਅੰਬ ਲੈ ਜਾ ਮੱਥਾ ਟੇਕਿਆ ਬਾਬਾ ਸ੍ਰੀ ਚੰਦ ਮਹਾਰਾਜ ਤੇ ਉਹਨੂੰ ਵਿਚਾਰੇ ਨੂੰ ਕੀ ਪਤਾ ਸੀ ਜੋਗੀ ਦੇ ਚੇਲੇ ਨੂੰ ਉਹਨੇ ਜਾ ਕੇ ਮੱਥਾ ਟੇਕਤਾ ਤੇ ਬਾਬਾ ਸ੍ਰੀ ਚੰਦ ਮਹਾਰਾਜ ਜਾਣਦੇ ਸੀ ਵੀ ਅੰਬ ਚੂਪਣ ਨੂੰ ਨੀ ਭੇਜਿਆ ਤਾਂ ਸਿਰੋਂ ਪਾ ਭੇਜਿਆ ਵੀ ਤੂੰ ਇੱਥੋਂ ਚੱਲਦਾ ਬਣ ਅੱਜ ਖੇ ਆਖੋ ਸਤਨਾਮ ਇੱਥੇ ਵੀ ਤੇਰੀ ਖੋਜ ਇਹ ਤਾਂ ਵਿਦਾਇਗੀ ਭੇਜੀ ਹੈ। ਬਾਬਾ ਸ੍ਰੀ ਚੰਦ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਉਹ ਲਿਆਉਣ ਵਾਲੇ ਆ ਪੁਰਖਾ ਜਾਂ ਆਪਣੇ ਗੁਰੂ ਨੂੰ ਕਹਿ ਦੇ ਵੀ ਅਸੀਂ ਤਿੰਨ ਅੰਬ ਇੱਕ ਹੈ ਇੱਕ ਮੈਂ ਇੱਕ ਮੇਰਾ ਸੇਵਕ ਬਾਬਾ ਕਮਾਲੀ ਹੈ ਤੇ ਇੱਕ ਮੇਰਾ ਭਤੀਜਾ ਜਿਹੜਾ 48 ਕੋ ਬਾਹ ਉੱਚੀ ਚੱਕ ਕੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਦਾ ਪੋਤਾ ਬਾਬਾ ਧਰਮ ਚੰਦ ਜੀ ਮਹਾਰਾਜ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਸਾਹਿਬ ਦੀ ਬੰਸ ਜਿੱਥੋਂ ਚੱਲੀ ਹੈ ਬਾਬਾ ਧਰਮ ਚੰਦ ਜੀ ਪੋਤੇ ਸਨ ਉਹ ਆਕਾਸ਼ ਵਿੱਚੋਂ 48 ਕੋ ਬਾਹ ਉੱਚੀ ਕਰਕੇ ਉਤਾਰੇ ਸੀ ਉਹਨੂੰ ਆਪੇ ਪਾਲਿਆ ਸੀ ਨਾ ਬਾਬਾ ਸ੍ਰੀ ਚੰਦ ਜੀ। ਉਹ ਅਸੀਂ ਤਿੰਨ ਜਾਂ ਤਿੰਨ ਅੰਬ ਲਿਆ ਦੇ ਦੋ ਹੋਰ ਲਿਆ ਦੇ। ਉਹਨੂੰ ਚੇਲੇ ਨੂੰ ਵਿਚਾਰੇ ਨੂੰ ਪਤਾ ਨਹੀਂ ਸੀ ਵੀ ਗੁਰੂ ਕਿੱਥੇ ਬੋਲਦਾ। ਉਹ ਕਹਿੰਦਾ ਬਾਬਾ ਜੀ ਗੁਰੂ ਜੀ ਉਹ ਤਿੰਨ ਜਣੇ ਨੇ ਤੇ ਦੋ ਅੰਬ ਹੋਰ ਮੰਗਦੇ ਉਹਦੇ ਤੰਦਰ ਅੱਗੇ ਜਵਾਲਾ ਭੜਕੀ ਪਈ ਸੀ ਕਿੱਥੇ ਆ ਗਿਆ ਮੇਰੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ। ਉਹ ਕਹਿੰਦਾ ਉਹਨੂੰ ਕਹਿ ਦੇ ਜੇ ਬਹੁਤੇ ਅੰਬ ਚੂਪਣੇ ਆਪਣਾ ਬਾਗ ਲਾ ਲਵੇ ਨਹੀਂ ਇੱਥੋਂ ਤੁਰਦਾ ਹੋਵੇ। ਇਹ ਸੁਨੇਹਾ ਉਹਨੇ ਜਾ ਕੇ ਦੇ ਤਾ। ਏਦਾਂ ਬੈਠੀ ਸੀ ਦੁਨੀਆਂ ਇਕੱਠੀ ਹੋਈ ਤੇ ਬਾਬਾ ਸ੍ਰੀ ਚੰਦ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਨੇ ਜਿਹੜਾ ਇੱਕ ਅੰਬ ਭੇਜਿਆ ਸੀ ਖੱਪਰ ਵਿੱਚ ਨਿਚੋੜ ਲਿਆ। ਬਾਹਰ ਜਾ ਕੇ ਪੁੱਛ ਲਓ ਇਤਿਹਾਸ ਹੁਣ ਤੱਕ ਤੇ ਖੱਫਰ ਵਿੱਚ ਨਿਚੋੜ ਕੇ ਨਾ ਪੰਜ ਸੱਤ ਕੀਲਿਆਂ ਵਿੱਚ ਛਿੱਟਾ ਦੇ ਤਾ, ਤੇ ਜਿੱਥੇ ਧੂਣਾ ਲਾਇਆ ਸੀ ਉੱਥੇ ਗੁੜਲੀ ਕੱਢਤੀ। ਅੱਜ ਵਾ ਜਾ ਕੇ ਵੇਖ ਲੋ ਬਾਗ ਖੜਾ ਹੈ, ਅੱਜ ਕੇ ਆਖੋ ਸਤਨਾਮ ਹੁਣ ਖੜਾ। ਦੂਜੇ ਦਿਨ ਆਈ ਦੁਨੀਆਂ ਤੇ ਕੀ ਵੇਖਦੀ, ਅੰਬਾਂ ਨਾਲ ਲੱਦੇ ਹੋਏ ਬੂਟੇ ਖੜੇ ਨੇ, ਤੇ ਜਿਹੜੀ ਗੁੜਲੀ ਕੱਢੀ ਹੈ ਨਾ ਉਹਨੂੰ 12 ਮਹੀਨੇ 30 ਦਿਨ ਅੰਬ ਲੱਗਦੇ ਨੇ, ਮੌਸਮੀ ਅੰਬ ਨਹੀਂ ਲੱਗਦੇ ਉਹਨੂੰ, ਉਹਨੂੰ ਕੂਰ ਆਈ ਜਾਂਦਾ ਬਈ। ਇਹ ਸੀ ਪ੍ਰਭ ਕੈ ਸਿਮਨ ਰਿੱਧ ਸਿੱਧ ਨਾ ਨੇ। ਧੰਨ ਗੁਰੂ ਹਰਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ ਮਹਾਰਾਜ ਆਪਣੇ ਸਾਰੇ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਸ੍ਰੀ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ, ਉਹ ਚਲੋ ਬਈ ਪੰਜ ਗੁਰੂਆਂ ਦੇ ਨਾਲ ਸੰਪਰਕ ਰਿਹਾ ਹੈ ਬਾਬਾ ਸ੍ਰੀ ਚੰਦ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ, ਆਪਾਂ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਨਹੀਂ ਹੋਏ, ਚਲੋ ਦਰਸ਼ਨ ਕਰਾ ਕੇ ਲਿਆਈ। ਗੁਰੂ ਹਰਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੇ 5 ਪੁੱਤਰ ਤੇ 1 ਧੀ। ਬਾਬਾ ਗੁਰਦਿੱਤਾ ਜੀ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੇ ਸੀ ਤੇ ਬਾਬਾ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਜੀ ਸਭ ਤੋਂ ਛੋਟੇ ਸੀ। 5 ਪੁੱਤਰ ਸੀ, 1 ਸਪੁੱਤਰੀ ਸੀ ਗੁਰੂ ਹਰਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ ਦੀ ਜਿਹਦਾ ਨਾਮ ਬੀਬੀ ਬੀਰੋ ਸੀ, ਜਿਹਦੇ ਪੁੱਤਰ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਭੂਆ ਦੇ ਪੁੱਤ ਭਾਈ ਸੀ, ਜਿਹਨਾਂ ਨੇ ਪਾਉਂਟਾ ਸਾਹਿਬ ਦਾ ਜੰਗ ਲੜਿਆ। ਬਾਬਾ ਸੰਘੋ ਸ਼ਾਹ ਸ਼ਹੀਦ, ਜੀਤ ਮੱਲ ਜੀ ਸ਼ਹੀਦ, ਜਿਹਨਾਂ ਨੇ ਕਮਾਂਡ ਕਰਕੇ ਪਹਿਲਾ ਜੰਗ ਲੜਿਆ ਪਾਉਂਟੇ ਸਾਹਿਬ ਦਾ, ਉਹ ਗੁਰੂ ਹਰਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ ਦੇ ਦੋਹਤੇ ਸਨ ਤੇ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬ ਦੇ ਭੂਆ ਦੇ ਪੁੱਤ ਭਾਈ ਲੱਗਦੇ ਸੀ। ਪਾਉਂਟੇ ਸਾਹਿਬ ਵਿੱਚ ਸ਼ਹੀਦੀ ਪਾਈ ਹੈ, ਸੰਘੋ ਸ਼ਾਹ ਨੇ ਜਰਨੈਲ ਹੁੰਦਾ ਸੀ ਪਾਉਂਟੇ ਸਾਹਿਬ ਵਿੱਚ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਮਹਾਰਾਜ ਦਾ। ਸਾਰੇ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਧੰਨ ਗੁਰੂ ਹਰਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ ਮਹਾਰਾਜ ਪਿੰਡ ਬਾਲਠ ਚਲੇ ਗਏ ਤੇ ਗਾਂ ਫੱਕਰ ਸੀ ਬਈ, ਉੱਥੇ ਕੀ ਪਰਵਾਹ ਸੀ ਕਿਸੇ ਦੀ, ਬੇਪਰਵਾਹ ਸਦਾ ਰੰਗ ਹਰ ਕਹਿ ਜਾਂ ਕੋ ਪਾਖ ਸਵਾਮੀ, ਇੱਥੇ ਡੇਲੋ ਵਾਲਾ ਥਾਣੇਦਾਰ ਤੁਹਾਨੂੰ ਹੱਥ ਮਿਲਾ ਲਵੇ ਤੇ ਘਰ ਆ ਕੇ ਚਾਹ ਨੀ ਚੰਗੀ ਲੱਗਦੀ, ਅੱਜ ਆਖੋ ਸਤਨਾਮ। ਮੈਨੂੰ ਥਾਣੇਦਾਰ ਜਾਣਦਾ, ਮੈਨੂੰ ਤਹਿਸੀਲਦਾਰ, ਜਿਹਨੂੰ ਰੱਬ ਜਾਣ ਲੱਗ ਜਾਵੇ ਤੋ ਕੀ ਸਿਆਣਦਾ ਦੁਨੀਆਂ ਨੂੰ ਬਈ, ਤੁਰੇ ਫਿਰੋ। ਜਿਹਨੂੰ ਮਨਿਸਟਰ ਜਾਣਦਾ ਹੋਵੇ ਉਹ ਨੀ ਸਿਆਣਦਾ ਗੁਆਂਢੀਆਂ ਨੂੰ, ਤੇ ਜਿਹਨੂੰ ਪਰਮਾਤਮਾ ਹੀ ਜਾਣਨ ਲੱਗ ਗਿਆ, ਜਿਹੜੀ ਪਰਮਾਤਮਾ ਨਾਲ ਬਣ ਗਈ ਉਹ ਬਈ ਫਿਰ ਕਿਹਨੂੰ ਸਿਆਣਦੇ ਨੇ। ਰੰਗ ਹੱਸਦੇ ਰੰਗਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਲੋਂਦੇ ਹੱਸਦੇ ਹੱਸਦੇ ਰੰਗਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਲੋਂਦੇ ਪ੍ਰਵਾਨ ਕਿਸੇ ਦੀ ਰੱਖਦੇ ਸਾਧੂ ਸਾਧੂ ਪ੍ਰਵਾਨ ਕਿਸੇ ਦੀ ਰੱਖਦੇ ਰੰਗ ਹੱਸਦੇ ਸੰਤ ਮਹਾਰਾਜ ਉੱਚੀ ਬਿਰਤੀ ਤਪੱਸਿਆ ਕੀਤੀ ਹੋਈ ਰਿੱਧੀਆਂ ਸਿੱਧੀਆਂ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਹਰਗੋਬਿੰਦ ਮਹਾਰਾਜ, ਉਹ ਚੁੱਪ ਵੀ ਕਰ ਜਾਹੇ, ਚੁੱਪ ਕਾਹਤੋਂ ਕਰਦੇ, ਬੋਲਦੇ ਨੀ ਦੁਨੀਆਂ ਨਾਲ, ਮੌਨ ਧਾਰਨ ਕਰ ਲੈਣੇ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਪੁੱਛੇ ਵੀ ਰੱਬ ਕਿਹੋ ਜਿਹਾ ਹੁੰਦਾ ਕੀ ਦੇਖਿਆ ਤੇ ਹੱਸਿਆ ਉਹ ਦੱਸਦੇ ਨੀ ਹੁੰਦੇ, ਅੱਜ ਕੇ ਆਖੋ ਤੇ ਮਿਲੇ ਹੋਏ ਦੀ ਨਿਸ਼ਾਨੀ ਹੋਇਆ ਵੀ ਚੁੱਪ ਹੈ, ਉਹ ਮੌਨ ਹੈ ਉਹਦਾ, ਜਿਹੜਾ ਬਿਨਾਂ ਮਿਲੇ ਤੇ ਮੌਨ ਧਾਰਦਾ ਉਹ ਗੱਲਾਂ ਹੋਰ ਨੇ ਕੁਝ ਉਹ ਦਿਖਾਵਾ, ਜਿਹੜਾ ਮਿਲੇ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੌਨ, ਕਹੋ ਕਬੀਰ ਗੂੰਗੇ ਗੁੜਖਾਇਆ ਪੁੱਛੇ ਤੇ ਕਿਆ ਕਹੀਏ, ਉਹਨੂੰ ਮਿਲਿਆ ਹੋਇਆ। ਹਰਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਚਲੋ ਵੀ ਦਰਸ਼ਨ ਕਰੀਏ, ਸਾਰੇ ਪਰਿਵਾਰ ਬਿਧੀ ਚੰਦ ਬਾਬਾ ਬੁੱਢਾ ਜੀ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਪੁੱਜ ਗਏ ਪਿੰਡ ਬਾਲਠ, ਤੇ ਉਹ ਰੰਗ ਹੱਸੈ ਰੰਗ ਰੋਵੇ ਸੀ, ਪਰਵਾਹ ਹੈ ਹੀ ਨਹੀਂ ਸੀ। ਹਰਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ ਜੀ ਨੇ ਭੇਟਾਂ ਰੱਖੀਆਂ, ਪਰਿਵਾਰ ਨੇ ਮੱਥੇ ਟੇਕੇ, ਕੋਰਨ ਭੇਟ ਕੀਤੀਆਂ, ਬਾਬਾ ਸ੍ਰੀ ਚੰਦ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਨੇ ਬੁਲਾਈ ਨਹੀਂ ਹਰਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ ਨੂੰ, ਗੱਲੇ ਨਹੀਂ ਕੀਤੀ, ਬੈਠੇ ਰਹੇ, ਸੰਗਤਾਂ ਉੱਠ ਕੇ ਚਲੀਆਂ ਗਈਆਂ, ਬੁਲਾਇਆ ਹੀ ਨਹੀਂ ਬਾਬਾ ਸ੍ਰੀ ਚੰਦ ਜੀ ਨੇ ਵੀ ਤੂੰ ਕੌਣ ਆਇਆ, ਦੇਖੋ ਪਰਚਾ ਕੈਸਾ ਪਾਤਾ। ਮੀਰੀ ਪੀਰੀ ਦੇ ਮਾਲਕ ਗਏ, ਨਮਸਕਾਰਾਂ ਕੀਤੀਆਂ, ਬੜਾ ਔਖਾ ਪਰਚਾ ਹੈ, ਤੁਸੀਂ ਕਿਸੇ ਦੇ ਘਰ ਮਿਲਣ ਜਾਓ ਨਾ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਹੱਥ ਨਾ ਮਿਲਾਵੇ, ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਨਾ ਬੁਲਾਵੇ, ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਬੋਲੇ ਨਾ, ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਉਹਨਾਂ ਦੀ ਬਰਫੀ ਵੀ ਸਲੂਣੀ ਉਹ ਲੱਗਣੀ ਹੈ, ਅੱਜ ਕੇ ਆਖੋ ਸਤਨਾਮ। ਹੋਊਗੀ ਬਰਫੀ ਕਹੋਗੇ ਨੂਣ ਪੈ ਗਿਆ ਭਲੇਖੇ ਨਾਲ, ਕਿਉਂਕਿ ਤੈਨੂੰ ਵੈਲਕਮ ਖੁਸ਼ ਆਮਦੀਦ ਨੀ ਉਹਨੇ ਕਿਹਾ ਜਾਂਦੇ ਨੂੰ, ਜੀ ਆਇਆ ਨੀ ਆਖਿਆ, ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਮਿਲਿਆ ਨੀ, ਜੇ ਗਲਵੱਕੜੀ ਪਾ ਕੇ ਮਿਲ ਲਵੇ ਭਾਵੇਂ ਚਾਹ ਚ ਮਿੱਠਾ ਹੋਵੇ ਨਾ ਤੇ ਤਾਂ ਵੀ ਮਿੱਠੀ ਲੱਗਣੀ ਹੋਵੇ, ਕੋਪਰੇਸ਼ਨ ਪਿਆਰ ਹੈ ਨਾ,
اج گرو ہرگوبند صاحب جی گئے تو انہیں بلایا ہی نہیں, بیٹھا رہا جسے مرضی بن. سدگور سمجھ گئے بھی پرچا پہ گیا, اپنے پروار نو حکم کر دیتا چلو پانڈے مانجو لنگر دے, کسے نو جھاڑو پڑھاتا کسے نو پانی ٹھونتے لاتا. پنڈ باٹھ وچ ہرگوبند صاحب دا اتہاس ہے. لو گرمکھو چھوٹا پرچا نہیں, جنی جماعت وڈی ہوندی ہے تے پرچا ڈونگا ہی ہوندا. نوٹ کر لیو, 6 مہینے بیت گئے ہرگوبند صاحب نو ڈیرے باٹھ گیا, 6 مہینے ہو گئے پر بلایا ہی نہیں بابا سری چند. 6 مہینے سیوا کیتی تونے دی, جا کے لنگر پکاونا ورتاونا پانی ٹھونا سارا پروار, 6 مہینے نہیں بلائے بابا سری چند. جب پارک وچ پورے ہو گئے تے پھر 6 مہینے بعد اپنے سیوک نو کہندے لیا بلا کے ہوں پاس ہو گئے نا, آگے بیٹھ گئے اور امتحان پاتا ایک پرچہ. بابا سری چند جی کہندے تیرے پت کہنے ہیں, ہرگوبند صاحب مہاراج کہنے بخشش ہوئی ہے ماں پرشو 5 پتر نے. بابا سری چند جی کہنے وہ ساڑے جوگا بھی ہے گا تیرے ہی ہیں, آج کھو ساتھ نہ مور پرچہ پاتا, کوئی ساڑے جوگا بھی ہے گا. اٹھے ہرگوبند صاحب مہاراج میری پیری دے مالک, 5 پیالے 5 پیر چھٹم پیر بیٹھا گر پاری ارجن کایا پلٹ کے, مورت ہر گوبند سواری چلی پیڑی سوڈیاں روپ دکھاون وارو واری, دل پنجن گر سورما بڑ جو دابو پاری اپکاری. اٹھے تے اپنے وڈے پتر بابا گردتا نے جو اس میں ویاہ ہویا سی شادی ہو چکی سی, انہوں باتوں پڑھ کے کہندے انہوں پیٹا پروان کر لو, اپنی پت دی پیٹ چڑھا آتی بابا سری چند
کر دے.
بہت کچھ منگنا ہے منگیا کرو, پر 4 چیزاں دی منگ ادھوں کر دے سکھ جدوں متھا گرو دے چرنا تے تر دے. تے پہلی منگ کی ہے, نانک نام سب تو پہلی منگ, واہگرو مینوں اپنا نام دے دے, اوپر لیاں تیری مرضی ہے دہی نہ دہی پر نام تو بنا میرا کام نہیں چلا. اے مانگ ہے نام دی, تے جے نام انہیں دیتا تینوں گل وچ پلا پا کے کہنا ہی نہیں پینا کہ چڑھدی کلا دے دے, انہیں آپے آ جانا ہے. اج کے آخو سد جد بیج بیج تا بھی بوٹا جمے ہونا ہے, نام بیج ہے چڑھدی کلا دا. اج بیج منگ دے نہیں تے چڑھ دی کلا منگ دے پھر دے, پریدی لائی نہیں تے آرتی نہ ٹھیکا کری پھر دے 100 کوئنٹل گھیروں گا, تو کچھوں گھر رہے گا پنیری بیج نہیں ہے گا, چڑھ دی کلا دا بیج ہے نام. او تیرے کول ہے نہیں تے چڑھ دی کلا کچھوں, نام دی پراپتی ہوگی چڑھ دی کلا ہو جو گی. تیسری گل ہے تیرا پانا, یہ بہت ضروری ہے. واہگرو مینو چڑھدی کلا وچ بھیج کے رکھی اپنے پانے وچ کتے فریما نہ ہو جے, اج کے آخوس ایک پاؤنی بہت اوکھی ہے چڑھدی کلا, چڑھدی کلا کپاؤنی کتے سکھا لی ہے نہ نہ گوانڈی نو نہیں ٹکن دینا. چڑھدی کلا دے دے پر رو تیرے پانے وچ, اے منگ ہے ارداس دی. نام دے نام بچوں چڑھدی کلا ہوئے گی, چڑھدی کلا ہوئے تو میں ہومے وچ نہ آجما, ہنکاری نہ بن جما, اپنے پانے وچ رکھی تیرے حکم وچ چلے میری چڑھدی کلا. تے جیڑا حکم وچ چلو گا تے چڑھدی کلا وچ ہوئے گا, نام وہ دے کول ہوئے گا, پھر اوہی سربت کا پلا سوچو گا. جیڑا واہگرو دے حکم وچ نہیں انہیں تب پیو دا بھی پلا نہیں سوچنا. گل وچ پلو پا کے سب نے آپ نے کھڑ جائے ہونے سربت کا پلا, تے پلا سات ہو سکے بھائی کا بھی نہیں ہوں. اج کے آخو سات نہ میں تے کہہ کے ٹور جانا سربت کا پلا, وہ پلا تو سگی بھن کا کرن تو منکر ہے, بھائی کا کرن تو منکر ہے. تو باپو بچارا آکا مار دیا کوئی پانی دے دو, کہتے باپو بولی ہو جاتا ہے. جدھر نہ بولے بھائی 4 بھائیوں بلائیں گا بھی چک کے لے چلو بول لین دے 2 دن. تو ماں باپ کا پلا نہیں سوچ سکتا, گرو آگے ڈرامہ کر دے سربت کا پلا کتنے ہو جائے گا تیتوں. तू ते अपना भला नहीं कर रहा, तू सरबदा भला किथे कर रहे। ए मंगा ने नानक नाम, पहली मंग वाहिगुरु नाम दे दे, नाम आ गया ते चढ़ दिया कला हो गई, चढ़ दिया कला हो गया, पर रखी मैनू अपनी आग्या हुक्म विच, जेड़ा हुक्म विच आऊगा वाहिगुरु दे ओही कहूगा, जो दिसै सो तेरा रूप। कोई मैं तो भला हो जावे बुरियाई ना होवे। धन गुरु हरगोबिंद साहब कहंदे सेवा करो इस स्थान दी, गुरु महाराज दे सपुत्र दी तपस्वी आने गद्दी तां आऊगी घर च। पंज पुत्तां नूं गद्दी ही छेवें पातशाह ने दिती, महापुरश बाबा श्री चंद महाराज दी कीती सेवा, बाबा गुरदित्ता ते उहदे घर वाली ने, फिर बाबे गुरदित्ते दे पुत नूं गद्दी दिती सी। अज के आखो सतनाम, सतवें पातशाह गुरु हरगोबिंद दे पोतरे सी, पुत नहीं सन। पंजा पुत्तां नूं गद्दी नहीं दिती, सेवा तो बिना सिमरन तो बिना गद्दी किथे मिल जावे। जाके बाल्ट पिंड विच लंगर दे भांडे मांजे, बाबा गुरदित्ता जी ने झाड़ू दिता, बाबा श्री चंद महाराज दी सेवा कीती, तां बाबे गुरदित्ते दे पुत्तर नूं गद्दी मिली। जेड़े गुरु राय साहब जी सन, ए बाबा गुरदित्ता जी दे सपुत्र सन। पंज पुत्तां नूं गद्दी नहीं मिली, छेवें पातशाह ने बख्शिश कर दिती, ते बाबा गुरदित्ता बाबा श्री चंद जी दी गद्दी दे पहले महंत होए ने उदासी संपर्दा दे। ताई उदासी महापुरुष जदों अरदास करनगे तां कहणगे बाबा गुरदित्ता दीन दुनी दा टिक्का, ओ तो महंती चली है उदासियां दी, उदासी संपर्दा चली है। नाल ये भी बेनती सुन लिओ कि सब तो पहला गुरबाणी ते सिक्खी दा प्रचार कीता है तां उदासी मत ने कीता है। जड़ मुनियाद सिखी दी, जड़ मुनियाद बाणी दी पिंड पिंड पहुंचाउणी। ओ बीबी को गुरु ग्रंथ साहिब दी भीड़ नहीं सी हुंदी, तुहानूं पता जिहड़े मेरे आण दे बैठे न्याणे नूं नहीं इस गल दा पता। आनंद कारज नथू माजरे कराउणे हुंदे ते भीड़ लियाउणी हुंदी सी, छे मील तों जाके तां आनंद कारज हुंदे सी। किथे गुरुद्वारे हुंदे सी पिंड पिंड, धर्मशाला हुंदी सी, उत्थे साल बाद पिंड दे अखंड पाठ कराउंदे हुंदे सी सांझा। किथे भीड़ां घर घर सी, ए तां गुरमुख प्यारे उदासी महापुरशां ने सिर ते भीड़ चुक के। ते तुहानूं होर इक वचन कर देवां, साहिब श्री गुरु गोबिंद सिंह साहब दे समय श्री दमदमा साहब जिहड़ी भीड़ लिखाई गई है संपूर्ण, जिहड़ी अजकल सचखंड श्री हजूर साहब जी नूं गुरगद्दी दा टिक्का दिता गया है, उदों बाबा दीप सिंह ते ज्ञानी मनी सिंह जी ने तीन भीड़ां होर लखियां कीतियां सी। चार बीड़ा दमदमे साहब लिखिया गई सी उदों, वो किथे ने चार बीड़ा, एक ते गुरु महाराज लैके हजूर साहब नदेड़ गए कतकवरी तीज नूं, जिहनूं पंचमी नूं शहीद होए ने ज्योति जोत समाए ने, ते दो दिन पहला दूज नूं महाराज ने गुरगद्दी दित्ती। दूजी बीड़ ज्ञानी मनी सिंह जी वास्ते श्री हरिमंदर साहब भेजी। तीजी बीड़ बाबा दीप सिंह जी नूं दे के दमदमे साहब ग्रंथी बनाया, टकसाल चलाई। ते चौथी भीड़ पता कि चौथी भीड़ गुरु गोबिंद सिंह साहब ने उदासी महापुरशां नूं बख्शी सी। अज के आखो सर, ओ भीड़ बहुत वार तुसी कदे चंडीगढ़ नूं लंघो ना, खैड़ आउंदा ना थरड़ अड्डा लंघो, राजे दा किला है जिहड़ा उत्थे सरदार दा, उस किले नूं टप दे सार सज्जे हत्थ उदासी महापुरशां दा बहुत वड्डा डेरा है। उस डेरे विचो भीड़ रही है दमदमे साहब की, गुरु गोबिंद सिंह साहब के दस्खत हो कि यह भीड़ लिखी गई है दमदमे साहब। महापुरश उदासी साधुओं नूं बख्शी सी, वह भीड़ जाओ प्रचार करो पिंड पिंड गुरसिखी का बाणी का। उस भीड़ के वह महापुरश 15-20 साल पहला दर्शन भी करा देंदे सी, पर हुण नहीं कराउंदे, हुण हट गए, हुण उन्होंने पता लग गया भी इन्होंने साडे कोल नहीं छड़नी, साडा पता है साडी तसीर दा, उन्होंने डांग लेके खड़ जाना, तुसी की लगते हो इधर तो साडी तो बाबा ही सी जिहड़ा सारे भगतां नूं इत्थे बिठा गया, जे आपां कोल हुंदे आपां नहीं सी बैठण दिंदे, ये तो साडी कल्यां दी होवे, तूं कौन लगता है। वो हुण दर्शन कराउण तो ही हट गए, आपां कब्जे की भावना, मैं जिथे कब्जे ते डांग खड़कूगी, तेनू त्याग दिता सी वैराग दिता सी, तू फड़ के डांग खड़ गए कब्जा लैन खातर, तू तो धर्म ते भी कब्जा कर लिया, बाणी ते भी कब्जा कर लिया। कब्जा जिथे होवेगा उथे डांग खड़कूगी गुरमुखो, जिथे कब्जे की भावना हो। धन गुरु हरगोबिंद साहब महाराज आज जिन्हों का अवतार देने बाबा श्री चंद महाराज, बहुत समा रहे बाल्ठ ते बाल्ठ तो थोड़ी जी दूर बटाला है। बटाले दियां संगतां बहुत उपाशक सी बाबा श्री चंद महाराज दियां, ते गुरमुख प्यारे हो बटाले दी संगत ने दर्शन किए हरगोबिंद साहब जी दे, गल विच पल्लू पा के बेनती की सतगुरु जी मेहर करो, आओ साडे शहर विच वी चरण पाओ। कुदरती आए हुए हो नेड़े, उदों तां थोड़ा जिहा पिंड हुंदा सी, प्रेम वेख के चले गए गुरु महाराज, क्योंकि वह किहदा बाप है इत्थे, एवी ठेका लई फिरदे वी साडा ही है। गुरु ग्रंथ साहब कहंदे अपन बाप नहीं किसी को, ओ किसे दा बाप नहीं कवे रब मेरा ही बाप है, वो गलत है। ओ पावन को आ राजा तो प्रेम दा भुख है, जिन्हें प्रेम कर लिया उसे दा बाप बन जाता है। कोई ना क्यों मेरा ही बाप में पातशाह गल विच पल्ला पा के खड़े हो गए, अखां मीट लिया हाथ बन ले, सारे सिख वेखण भी अज कोई खेड है सतगुरां दी। जे ते अपने वर्गे उत्थे बैठे हुंदे तां जदे पुछ रहे तां बाबे की गल है दस, गल च पल्ला कह के खड़ा होए, आपां तां क्यों तो बिना जाण दी कुछ नहीं। जिथे क्यों है उत्थे धर्म नहीं हुंदा, उत्थे श्रद्धा नहीं हुंदी, क्यों तां डाउट है शंका है। जिथे शंका है उत्थे श्रद्धा किथे, अज क्यों तो बिना हैगा अपने को कुछ, ते श्रद्धा किथे रह जावे। प्रेमी श्रद्धावान कोई ना बोले, जदों बहुत समा हो गया ते बाबा बुढ़ा जी खड़े हो गए, बेनती की सतगुर आ कम तो साडा जिहड़ा तुसी करन लगे, सानू हुक्म दसो की है। गल विच पल्ला पाउणा, हथ बनने, अखां मीट के खड़ना, ये तो गुरदेव साडा कम है तेरे अगे खड़न दा। सतगुर कहिंदे तुसी काते खड़दे होने मेरे अगे, छेवें पातशाह कहिंदे, बाबा बुढ़ा जी कहिंदे तुहातों दातां लैणी है, मंगा मंगणी है, जीवन मुक्त होना है। धन गुरु हरगोबिंद साहब कहते बाबा बुढ़ा जी अज मैं भी एक मंग मंगनी है, अज खेखो साधन, अज मेरी भी मंग है, तो मंगण वाले तो गल विच पल्ला पाना पैंदा है, उन्हें तो हथ बनने पैंदे ने ना। तुसी मैं तो मंगते हैं तो गल विच पल्ला पा के खड़ जाने हो, अज मैं तुहातों एक मंग मंगनी है। सारी संगत हैरान भी कहड़ी मंग मंगनी है। धन गुरु हरगोबिंद साहब जी कहते सानू पाठ सुनावे जप जीरा, गुरां दा प्यारा इक पाठ सुनावे जप जीरा। आ पिया रंग साढ़े निशान साहब दा रंग है, निशान साहब इन पीला चोला क्यों पाया जाता है, ठेकण दा आजा मैं उत्थे खड़ा है, उस मालिक साहब दे दर दा चौकीदार है मैं, जे मेरे साहब दे लड़ लग जावे तैन मौत दा डर नहीं रहूगा। अज के आखो सतना ये कारण है, पीला चोला पड़ाउन दा पनाथा पाई वार दने। ए पीला रंग शहीदी दा निशाना, मौत दे भय तो परे हो गया मैं। पर जदों निशान साहब गड्डी दा है ते पहला थड़ा बनाई दे तां गड्डी दा ना, इत्थे कईयां ने थड़े बनाए ने ते निशान साहब गड्ड ले, हेठ कैंची परेट है ते उपर पीला रंग बने होया। वाह सिख, वह थड़े ते बिना ही निशान साहब, वह थड़े ते बिना तो उई डिग पूगा। फिर कईयां ने हुण तार भी दतियां, डिग पे हुई निशान साहब, जे थड़ा ही नहीं तू बनाया साबत सूरत दस्तार सिरा, पहला थड़ा बनाया तो निशान साहब गढ़ पीली पग बन ली तो हेठों साफ किया होया काम। गुस्सा ना करो, दाड़ी बनने वाले बढ़िया करो, थोड़ी चीज है कौन हटाने वाला जमे है, कुर्चिया करो सवार के। एक होर पता नहीं लग्या, जब कि बाजार च जाने का मौका मिलता है आनंद होंगे देख के इन्हों बी एन कुर्सी से चौड़े होके बैठ जाने, तो पौला फेर रहा है, बकरी मुननी होवे तो उन्होंने भी चार भाइयों फड़ना पैंदा, ढेड मुननी होवे तो रस्सा पाना पैंदा, तो सिख बैठ जाता भी मुन भाई मैनू आराम आ रहा है। कट्टी दे जूआ पै जाए वह भी नहीं जाम छेती कराती, हम भी फटके कैंची बेन سکھ کہو گے نہیں تینو ہاتھ لاؤن دی لوڑ نہیں میں تے بیٹھا ہے کر دے صاحب جنہ ہوں واہ سکھا تیرے جنم استھان کا نام ہے کیس گڑھ تے تو نائیاں تو منا پھر کیس گڑھ نو ٹاؤں پھر ڈے کیس گڑھ نو اور واہ تے کوکیاں گٹارا دے کتیاں گدیاں دے بھی آئیں گے اور سکھا تیرے شریر پر جمن والے بال نہیں ہیں ایک کیس نہ سمجھنے نو سکھ دے شریر دا ایک ایک کیس کیس گڑ دی اٹ ہے وہ باہر تے گدیاں کتیاں دے بھی آئیں گے پیڈا دے بھی آئیں گے بالوں کی گل باہر تے 84 لکھ جونیاں دیں گے سکھ دے شریر دا ایک ایک روم کیس گڑھ صاحب نال جڑیا ہوا ہے کیس گڑھ اٹان دا بنے سمنٹ دا بنے سنگ مرمر دا بنے کیس گڑھ تیرا جنم استھان گرو گوبند سنگھ صاحب دے پروار دیاں ہڈیاں تے چنیا گیا ہے کیس گڑھ وچ چونا سمنٹ تے پانی نہیں پایا گیا گرو گوبند سنگھ صاحب دے پروار دی مج تے چربی پئی ہوئی ہے کیس گڑھ دا لینٹر سریاں نال نہیں لگیا کیس گڑھ دے لینٹر وچ گرو گوبند سنگھ صاحب دے پروار دیاں ناڑاں دا جال بچھیا ہوا ہے ایڈے قیمتی استھان نو ٹوٹا ہونا ہے گھر وچ بیٹھا تے تینو بسن کون دو گے پتہ نہیں کی ہو گیا ساڈے ویراں نو وہ ویراں نو کی کہیے کئی 60 سالے بھی کرچیو پھردے نے نیانے اتنے کی کہیے اتنے سیانے نہیں ہٹتے بھائی تے نیانے نو تے تھوڑا جا فکر ہوندا کوئی دیکھن والا آؤ بھائی تہانوں کی فکر ہے وڈیاں نو ہن کہ جو ڈیک ہے کوئی آؤ گا ہوں تو گاہ لے نہیں آنا آپ نو لین ایتھے آئے تو نہیں آؤں ہوں کوئی وہ سیانے کرچی پھردے ہو کہ ویکھن والا آؤ تہانوں ہوں تو جم راجے کے ہیرو آئے مایا کے سنگل باندھ لیے ہوں تو انہوں نے آنا جنہوں نے اتنے کک نہیں دینا تو لے جان کے نال نیانے نو کی کہیے سیانے نہیں ہٹتے ہیں گے باپو ہے پہلا پت نو کہندا ہے ایویں تے گڑ چلے آ دیا لے آئی تے پت بھی تے پوا لے آؤ گے پھر سیانے نہیں اتنے ہٹتے تے نیانے نو کی کہیے بھائی ایک بےنتی ہے تمہیں وڈی جاؤ تاری مرضی ہے ہوں تمہیں ایک بےنتی کر دیں وڈن والوں نو بھی جی آتے آن تو ہٹا دو وڈن تو ہٹ جو اج کے آخو ستنا بس ایک بےنتی من اور تو ہی شرم کر ہٹی نہیں تو 18 بار وڈ لی تے ہن تو ہی وڈن تو ہٹ جا بھی توں راہ بھی میں ہٹ دے 18 بار جڑا کسے نو ٹال وے تے 19 بار پھر کہے میں کھڑا تے پھر تے بے وقوفے سمجھو نا مورکھے سمجھو نا یا تے نو ہن تو ہٹا دو تے یا پھر تسی وڈن تو ہٹ تیری قیمت کی ہے تو بنا دنیا وچ دونوں نہیں تینوں پوچھتا جی تیرے کو گرو گوبند سنگھ صاحب دی موہر نہ ہوئی کیسان پتا نہیں کی من مت ساڈے وچ پی گئی گرسکھ پیارے آؤ اپنی وچار تے گرو ہرگوبند صاحب مہاراج بابا بڈھا جی کہندے بھائی اے تہانوں کی لوڑ ہے ہاتھ بن کے منگن دی گل وچ پلا پاؤن تسی ہوں کہہ دو جب جی صاحب سنا دی ہرگوبند صاحب کہندے بابا جی اینوں نہ کہو جب جی صاحب میتھوں بھی وڈی ہے میں نہیں میں یہ تو بہت وڈی مانگ کیتی ہے بابا بڈھا جی بھی سمجھ گئے کہ ماں ہن ہستی سی کہندے پھر جے جب جی صاحب سنا دیے کی دوں گے یہ تو گل بندی ہے نا سدگر گرو ہرگوبند صاحب کہندے میریاں دو شرطاں نے ایک تا پاٹھ ہوے شدھ ایک ہوے بیرتی شدھ اے دو میری گلیں پوریا کر دو تے جو بابا بڈھا جی توں کہے گا سکھ نو وہی دے دیں گے جو منگو گا وہی دے دیں گے ہو گئے میرے ورگے سکھ کمر کسا کر کے تیار بھی اج تک کھلے پنڈارے ملنے ایک جب جی صاحب پیچھے جو مرضی آ گیا تیار ہو کے ایک میں سناؤں جی مہاراج نے آپ تو اچا بٹھا لیا پڑھن لگ گیا پنجویں پوڑی چ مہاراج کہندے نہیں وے سکھا گل نہیں بنی ہور اٹھیا وہ بچارا منے دیا پوڑیاں چ فس گیا مہاراج کہندے گل نہیں بنی ہو بابا جی کہندے ہیں تا سماں بہت لگو کوئی آؤ شرطاں پوریاں کرن والا آ پیچھے سنگت دے جوڑے اپنے پرنے نال صاف کردا سی بھائی گوپالا پنج پاتشاہ تو سکھی ملی ہوئی نام دی دات ملی ہوئی پنج سنانا کیتا گل وچ پلا پا کے ہاتھ بن کے کھڑ گیا مہاراج اگے آ کے بٹالے شہر دا ذکر ہے ہرگوبند صاحب کہندے گوپالیا جب جی صاحب سنائے گا کہندا نا مہاراج بالکل फिर आया कहते हैं जपजी साहब वाले ने बुलाया इस तरह, कहने एक गल पूछना है सतगुरु, कहने पूछ सतगुरु ने, कहना मैनू ए दस दे भी बाणी तेरी असी कौन होने पढ़ने वाले अजखे आखो गल बन गई, बस बन गई गल साढ़े बिच की शक्ति है तेरी बाणी शुद्ध पढ़ सकी। और पहले कहते सी मैं सुना, बस जिते मैं आ गई उसे बाणी कितने, और बाणी तो पढ़नी सी मैं निकल जाए तो इतने टेंपरेचर कुछ हाई हो हुंदा जांदा है, मैं पांच बाणियां पढ़ दें फिर गुरु ग्रंथ साहब के अगे खड़ के कहूगा लिख लै, हाँ तेरा अकाउंटेंट लगे ने इन होर काम है कोई, बाणियां तय पढ़िया तो लिखता है फिर देखो दरगाह प्रवान हो जाए कि चल पिया गल गलों का विचार इतने नहीं, पर कहना थोड़ा जा पैंदा है लंबिया गल, बाणी सचखंड प्रवान हो गए बाओ सिखा तेरे कहे ते प्रवान होगी सचखंड, बाणी तो आई हो सचखंड दे ते तू वाड़ेंगे नू सचखंड। बहुत नुकते ने गुरमत जेड़ा आम ही चल पिया गल बसीने बसीने हो गई गल पाठता करने सोलह साहब का ते नाल एक होर ढकाउन जोड़ लिया कहते कीर्तन सोलह, कितने लिखा कीर्तन सोलह बे को दिखाओ मैं गुरमत इतिहास में जो कीर्तन सोलह लिखा है, सोहला राग गौड़ी दीप की महला पहला पढ़ो गुरु ग्रंथ साहब हूं इतने हैंगे ते कीर्तन कितों जोड़ लेते, वो कीर्तन सोलह होंदा की है भाई पर चल पी गल चली आ रही है सोलह दे नाल कीर्तन का की मतलब कोई अर्थ दसे विद्वान मैनू, साफ लिखे सोहेला राग गौड़ी दीप की माला पहला जय कर कीर्तन आखिए करते कहते कीर्तन कितों जोड़ लिया बिता, कीर्तन आसा की वार का होंगे कीर्तन शब्दों का होंगे तो पैन लगे ना कीर्तन का की मतलब है, यदा भाव यह है कि जड़िया गल् प्रचालित हो गई बस हो गई उन मुड़ के नहीं असी विचारिया। भाई गोपाला कहना सतगुरु मैं कौन हुना तेरी बाणी पढ़ मैं नितनेम कर दें, कई गुरमुख प्यारे नूं बड़ी बेनती करी दी पुछी दे की सेवा कर दे, मैं गुरु ग्रंथ साहब की कथा कर दे वाहिगुरु वाहिगुरु, डर लगता इस गल तो तू कह सतगुर मैं इतों सेवा लेंदे ने तू कौन हुना कथा करन वाला भीड़ रचन वाला तो लिखे आखिर विच तेरा कीता जा तो नहीं, इत कथा करने वाले फिर भाई गोपाला कहता सी कौन तेरी बाणी शुद्ध पढ़ सकीए, तू कृपा कर दे अपना दिता सबक सुन लै गलतियां होणगियां माफ कर दी पर साडे विच समर्था नहीं, बस मैं निकल गई ते बाणी तू दा वासा हो गया, ऊ तुसी तकड़े हो बहुत बली हो तुसी, तुसी मैं ते तू दो कट्ठे चकी फिर अजके आखो दो बोरियां चकनिया बड़िया कट्ठिया तुसी बली हो गए, मैं अंबरसर गया सी तू ताकड़ा है जेड़ा मैं इनू अंबरसर ले गया, अंबरसर विच मैं किथे, वो तो अमृत दा सर है और तो मृत्यु तो रहता है ते मैं मरन वाली चीज, मैं सचखंड गया सचखंड ते मैं भाई बहुत बली है जेड़ा तू चक के ले गया उथे, मैं इनू सच दे कोल मैं दा मतलब की है सच को मैं जाऊगी किमें जब मैं को सच आऊगा किमें, जब हम होते तब तू ना ही अब तू ही मैं ना ही, तुसी बड़े तकड़े दोवां नूं कट्ठे लई फिरदे, गुरु दे प्यारे सतगुर कहिंदे कोई यही दृष्टांत है जे इत्थे आउणा है यही शर्त पूरी कर लिया करो मैं इनू मार के आया करो, नहीं इत्थे आउण दा फायदा की है, महाराज ने तां बाणी विच लिख दिता है पहला मरण कबूल जीवन की छड़ आस हो सबन की रेण का, तां के है तू इत्थे सब तो चंगा बन के आना अज के आखो सतनाम सब तो वड्डा बन के रोड़ा होए रोबाट का, आप कृपा करो सतगुरां ने उची जगह बिठा लिया, भाई गोपाले ने श्री जपजी साहब जी का पाठ आरंभ कर दिया, ज्यों ज्यों पौड़ी पढ़ते हरगोबिंद साहब महाराज अपने पलंग दा सरहाने वाल दा पासा छड़ के पैंद वाल होई जांदे, हुण ते सुख नाल मंजे ही इह जे ना पैंद ना सरहाणा, हुण ते महाराज सरहाने वाल दा पासा छड़ के पैंद वाल हो रहे,
ਤੇ ਬਿਲਕੁਲ ਸੇਰਵੇ ਤੇ ਆ ਗਏ ਮਹਾਰਾਜ ਪੈਣ ਦੇ, ਤੇ ਉਧਰ ਪਾਠ ਪੁੱਜ ਗਿਆ 32 ਪੌੜੀਆਂ। ਤੇ ਜਦ 32ਵੀਂ ਪੌੜੀ ਉੱਥੇ ਜਾਂਦੀ ਹੈ ਨਾ ਗੁਰਮੁਖ ਪਿਆਰੇ, ਹੁਣ ਸਮਾਂ ਨਹੀਂ ਹੈਗਾ ਵੀ ਜਿਹੜਾ ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ ਦਾ ਪਾਠ ਹੈ ਨਾ ਇਹਦਾ ਮਕਸਦ ਕੀ ਹੈ ਅਸਲ, ਬਸ ਇੰਨਾ ਹੀ ਬਚਨ ਸੁਣ ਲਿਓ ਵੀ ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ ਦੇ ਪਾਠ ਦਾ ਫਲ ਹੈ ਤੈਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗ ਜਾਵੇ ਮੈਂ ਦੇਹ ਨਹੀਂ ਹੈ। ਸਾਦੇ ਸ਼ਬਦਾਂ ਵਿੱਚ ਕਹਿ ਲਓ ਤੇਰਾ ਹੱਡ ਚੰਮ ਤੋਂ ਸੰਪਰਕ ਟੁੱਟ ਜਾਵੇ ਅੱਜ ਕੇ ਆਖੋ। ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ ਦੇ ਪਾਠ ਵਿੱਚ ਇਹ ਗੁਣ ਹੈ ਕਿ ਮੈਂ ਸਰੀਰ ਨਹੀਂ ਹੈ। ਜੇ ਤੂੰ ਕਿਤੇ ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ ਨਾਲ ਜੁੜ ਜਾਵੇ ਨਾ ਮੈਂ ਤੈਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗ ਜਾਵੇ ਇਹ ਤਾਂ ਮਿੱਟੀ ਇੱਥੇ ਇਕੱਠੀ ਹੋਈ ਹੈ ਮੈਂ ਇਹ ਨਹੀਂ ਹੈ। ਇਹ ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ ਵਿੱਚ ਗੁਣ ਹੈ ਤਾਂ ਹੀ ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ ਮੁੱਖ ਰੱਖੀ ਹੈ। ਜਦ ਤੈਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗ ਗਿਆ ਮੈਂ ਸਰੀਰ ਨਹੀਂ ਮੈਂ ਤਾਂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਦੀ ਅੰਸ਼ ਹੈ, ਉਦੋਂ ਤੂੰ ਵਾਹਿਗੁਰੂ ਦੀ ਉਸਤਤ ਕਰੇਗਾ, ਫਿਰ ਜਾਪ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਦੀ ਉਸਤਤ ਹੈ। ਇਹ 5 ਬਾਣੀਆਂ ਨੰਬਰ 22 ਜਿਵੇਂ ਰੱਖੀ ਇਹਨਾਂ ਦਾ ਬਹੁਤ ਭੇਦ ਹੈ ਵਿਚਾਲੇ, ਹੁਣ ਸਮਾਂ ਨਹੀਂ ਹੈ। ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਖੰਡਾਂ ਤੱਕ ਪੁੱਜਦਿਆਂ ਤੈਨੂੰ ਤੇਰੀ ਦੇਹ ਤੋਂ ਅਲੱਗ ਕਰ ਦੇਣਾ, ਕਿਉਂਕਿ ਜਿਹੜੀ ਖੰਡਾਂ ਦਾ ਸਫ਼ਰ ਹੈ ਉਹ ਦੇਹ ਦਾ ਸਫ਼ਰ ਨਹੀਂ ਹੈ, ਉਹ ਤੇ ਸੁਰਤ ਦਾ ਸਫ਼ਰ ਹੈ, ਉੱਥੇ ਤਾਂ ਸਰੀਰ ਨੇ ਤੁਰਨਾ ਹੀ ਨਹੀਂ। ਜਦ ਧਰਮ ਖੰਡ ਆਉਣਾ ਤੂੰ ਦੇਹ ਤੋਂ ਅਲੱਗ ਹੈ। ਲੋਕ ਕਿਰਪਾ ਕਰਕੇ ਬੇਨਤੀ ਸੁਣ ਲਓ, ਜੇ ਤੂੰ ਦੇਹ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਹੋਇਆ ਤੇ ਧਰਮ ਨਹੀਂ ਕਮਾ ਸਕੇਗਾ ਅੱਜ ਕੇ ਆਖੋ ਸਾਧ। ਜੇ ਤੂੰ ਸਰੀਰ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਤੇ ਧਰਮ ਕਿੱਥੇ ਕਰੇਗਾ, ਸਰੀਰ ਤੇ ਕਹੂਗਾ 3 ਵਜੇ 4 ਵਜੇ ਵੀ ਪਾਲਾ ਜਿਹਾ ਲੱਗਦਾ ਖੇਸੀ ਲੈ ਕੇ ਹੋਰ ਸੌਂ ਲਓ, ਤੇ ਧਰਮ ਕਹੂਗਾ ਵੇ ਉੱਠ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰ। ਜੇ ਤੇ ਤੂੰ ਸਰੀਰ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਫਿਰ ਇਸ਼ਨਾਨ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦਾ, ਜੇ ਸਰੀਰ ਤੋਂ ਟੁੱਟ ਗਿਆ ਤੇ 3 ਵਜੇ ਤੇ ਤੂੰ ਪਿਆ ਕਿਵੇਂ ਰਹਿ ਜਵੇਂ ਬੇ। ਇਹ ਤਾਂ ਤੇਰੀ ਜੀਭ ਕਹਿੰਦੀ ਆਂਡੇ ਖਾਣ ਨੂੰ, ਧਰਮ ਕਦ ਕਹਿੰਦਾ? ਜੀਭ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਤੇ ਮੱਛੀਆਂ ਲਪੇੜਦਾ ਫਿਰੇਗਾ। ਆਂਡੇ ਤਾਂ ਹੁਣ ਸਿੱਖ ਐ ਖਾਂਦੇ ਬਾਜ਼ਾਰਾਂ ਵੀ ਜਿਵੇਂ ਨਿਆਣੇ ਗੱਲੇ ਦੀਆਂ ਗਲੇਰੀਆਂ ਚੱਪਦੇ ਹੁੰਦੇ, ਪ੍ਰਸੰਗ ਢੰਗ ਰਿਹਾ ਹੀ ਨਹੀਂ। ਇਹ ਕਿਉਂ ਹੈ? ਤੂੰ ਮਨ ਮਤ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਹੋਇਆ, ਸਰੀਰ ਨਾਲ ਜੁੜਿਆ, ਜੀਭ ਦੇ ਰਸ ਨਾਲ ਜੁੜਿਆ, ਕਿਉਂ ਨਹੀਂ 8-8 ਘੰਟੇ ਸੌਂਦਾ ਤੂੰ ਟੀਵੀ ਦੇ ਮੂਹਰੇ ਬੈਠਾ ਗੰਧ ਵੇਖਦਾ? ਤੂੰ ਅੱਖਾਂ ਦੇ ਰਸ ਨਾਲ ਸਰੀਰ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਹੋਇਆ। ਜਪ ਜੀ ਸਾਹਿਬ ਤੈਨੂੰ ਇਹਨਾਂ ਤੋਂ ਪਰੇ ਕਰ ਦੂਗੀ, ਫਿਰ ਜੁੜੇਗਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਦੇ ਨਾਲ। ਉਹ ਖੰਡਾਂ ਦਾ ਜਿਹੜਾ ਰਸਤਾ ਹੈ ਜਿਹੜਾ ਸਰੀਰ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਹੈ, ਸਰੀਰ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਕਹਿੰਦਾ ਮੇਰਾ ਬੰਦ ਬੰਦ ਕੱਟ ਦਿਓ, ਸਰੀਰ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਕਹਿੰਦਾ ਮੈਨੂੰ ਚਰਖੀ ਤੇ ਚਾੜ ਦਿਓ ਮੈਂ ਧਰਮ ਨਹੀਂ ਛੱਡਣਾ, ਸਰੀਰ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਕਹਿੰਦਾ ਮੈਨੂੰ ਦੇਗ ਚ ਪਾ ਦਿਓ ਮੈਂ ਨਹੀਂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਤੋਂ ਬੇਮੁਖ ਹੋਣਾ। ਉਹਨਾਂ ਦਾ ਸੰਪਰਕ ਹੱਡ ਚੰਮ ਤੋਂ ਟੁੱਟ ਚੁੱਕਿਆ ਸੀ, ਉਹੀ ਧਰਮ ਨਾਲ ਜੁੜ ਸਕਦੇ। ਤੇ ਗੁਰੂ ਦੇ ਪਿਆਰਿਓ, ਉਹ ਜਿਹੜੇ ਖੰਡ ਨੇ ਜਪਜੀ ਸਾਹਿਬ ਦੇ, ਉਹ ਦੇਹ ਦਾ ਮਾਰਗ ਨਹੀਂ ਹੈ, ਉਹ ਸੁਰਤ ਦਾ ਮਾਰਗ ਹੈ, ਉਹ ਨਿਰਗੁਣ ਮਾਰਗ ਹੈ। ਪੁੱਜਿਆ ਉੱਥੇ ਤੇ ਹੋਰ ਮਿਸਾਲ ਲੈ ਲਓ 2 ਮਿੰਟ ਵਿੱਚ, ਸੱਚ ਖੰਡ ਵਸੈ ਨਿਰੰਕਾਰ। ਨਿਰੰਕਾਰ ਕਹਿੰਦੇ ਜਿਹਦੀ ਦੇਹ ਨਾ ਹੋਵੇ, ਨਿਰ ਆਕਾਰ, ਸੱਚਖੰਡ ਵਿੱਚ ਆਕਾਰ ਦਾ ਵਾਸਾ ਹੀ ਨਹੀਂ, ਕਿਉਂਕਿ ਆਕਾਰ ਬਿਨਸਣ ਹਾਰ ਹੈ, ਜਿੱਥੇ ਆਕਾਰ ਹੈ ਉਹ ਬਣੇ ਉਹ ਬਿਨਸ ਜੂਗਾ, ਤੇ ਸੱਚਖੰਡ ਵਿੱਚ ਤਾਂ ਬਿਨਸਣਾ ਨਹੀਂ, ਉਹ ਤਾਂ ਅਵਿਨਾਸ਼ੀ ਹੈ। ਦ੍ਰਿਸ਼ਟਮਾਨ ਹੈ ਸਗਲ ਮਥੇ ਨਾ, ਆਕਾਰ ਦਿਖੂਗਾ ਤੇ ਮਿੱਥੇ ਹੈ। ਸੱਚਖੰਡ ਵਸੈ ਨਿਰੰਕਾਰ, ਉਹਨੇ ਸੱਚੇ ਨੇ ਤਾਂ ਆਕਾਰ ਵਿੱਚ ਆਉਣਾ ਹੀ ਨਹੀਂ, ਤੇ ਉੱਥੇ ਦੇਖ ਕਿੱਥੇ। ਮਿਸਾਲ ਲੈ ਲਓ ਆਪਣੇ ਪਿੰਡ ਦੀ, 2 ਮਿੰਟ ਉੱਪਰ ਤਾਂ ਜਾ ਰਹੇ ਨੇ, ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬ ਤੱਕ ਕਿੰਨੇ ਪਾਤਸ਼ਾਹੀਆਂ ਦੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਨੇ? ਤੁਹਾਡੇ ਨੇੜੇ ਤੇੜੇ ਹੀ ਬਹੁਤ ਨੇ, ਪਰ ਕਿਸੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਦਾ ਨਾਮ ਸੱਚਖੰਡ ਹੈ? ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇ ਕਿਸੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਦਾ ਨਾਮ ਸੱਚਖੰਡ ਹੈ? 5ਵੇਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੇ ਕਿਸੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਦਾ ਨਾਮ ਸੱਚਖੰਡ ਹੈ? 10ਵੇਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੇ ਬਾਕੀ ਸਭ ਗੁਰਦੁਆਰਿਆਂ ਦਾ ਨਾਮ ਸੱਚਖੰਡ ਨਹੀਂ ਹੈ, ਇੱਕ ਆਖਰੀ ਨਦੇੜ ਹਜ਼ੂਰ ਸਾਹਿਬ ਉਹਦਾ ਨਾਮ ਸੱਚਖੰਡ ਕਿਉਂ ਰੱਖਿਆ? ਕਦੇ ਸੋਚਿਆ? ਹੁਣ ਜਾਣਾ ਬੱਸਾਂ, ਹਜ਼ਾਰਾਂ ਸਿੰਘਾਂ ਨੇ ਜਾਣਾ, ਤੇ ਉਹਦਾ ਸੱਚਖੰਡ ਨਾਂ ਕਿਉਂ ਰੱਖਿਆ? ਬਈ ਗੰਭੀਰ ਗੱਲ ਹੈ ਗੁਰਮੁਖ ਪਿਆਰਿਓ, ਹੋਰ ਕਿਸੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਦਾ ਨਾਂ ਸੱਚਖੰਡ ਨਹੀਂ, ਜਿੱਥੇ 9 ਮਹੀਨੇ ਰਹੇ 10ਵੇਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਅਨੰਦਪੁਰ ਸਾਹਿਬ, ਕਿੰਨੇ ਸਾਲ ਰਹੇ? 4.5 ਸਾਲ ਪਾਉਂਟਾ ਸਾਹਿਬ ਰਹੇ ਤੇ ਸੱਚਖੰਡ ਨਹੀਂ, ਤੇ ਉਹਦਾ ਨਾਮ ਸੱਚਖੰਡ। ਜਿਹੜੇ ਹੋਰ ਸਾਡੇ ਸਤਿਗੁਰਾਂ ਦੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਨੇ ਨਾ, ਉੱਥੇ ਗੱਦੀ ਸਰੀਰ ਨੂੰ ਦਿੱਤੀ ਗਈ ਹੈ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੇ ਗੱਦੀ ਬਾਬੇ ਲੈਣੇ ਦੀ, ਦੇਹ ਸੀ ਨਾ, ਸਰੀਰ ਸੀ ਨਾ, لہنے نے گرو امرداس دے شریر نوں گدی دتی نا, جتھے جائے بہ میرا سدگرو شریر ہو تے ہی بیٹھو گا نا. نو دسویں گرو تک گدی شریر نوں دتی جاندی رہی, وہ جوت اپنی دیہ وچ پائی جاندی رہی, تے شریر سچکھنڈ بس نہیں سکدا. وہ نو سچکھنڈ ہے, اتنے کسی گرو نو گدی نہیں دیتے, اتنے نیراکار شبد نو گدی دیتی ہے. اور کسے گردوارے کا نام سچکھنڈ نہیں رکھا گیا, وہ سچکھنڈ کیوں نہ ہے, اتنے گرگدی نیراکار شبد نو دیتی گئی ہے. سچکھنڈ چھڑ دو, اتنے آ جاؤ نتھو ماجرے چ, یہ گردوارا صاحب ہے. یہ سویرے چار پانچ بجے تو لے کے اٹھ نو بجے تک گرو گرنتھ صاحب پرکاش رہے ہیں نا, ہر روز بھائی صاحب پرکاش کرتے ہیں تڑکے تو شام تک رہتے ہیں. اس گردوارے کے کمرے کا نام تھی سچکھنڈ کیوں نہیں رکھے؟ ایک چھوٹا جا کمرہ نال بنیا ہوا ہے جتھے رات نو گرو گرنتھ صاحب نو سکھاسن کرنا ہے, تو وہ نام سچکھنڈ ہے. میرا سوچو جتھے بابا جاگتا بارہ گھنٹے رہتا ہے چودہ گھنٹے رہتا ہے وہ نام گردوارا ہے, تو جتھے بابا جی رات نو وشرام کرتے ہیں تو وہ نام سچکھنڈ ہے. کیوں ہے؟ یہ گردوارا سچکھنڈ نہیں, ایتھے اپنی دیہاں نے بیٹھنا ہے. کو سادنا ایتھے کڑا ہے, گلاں گرمت دیا نے جرا بھائی, یہ دھارن والی گلیں نہیں ہیں. یہ سچکھنڈ نہیں کہنا, ایتھے تو پانچ سو نے بڑھ جانے, ایتھے دیگ بھی ورتوں گی کئی چاہ بھی چکاؤن لگ جانے اتھے ہی. پر جہاں سچکھنڈ گرو دے براجمان ہون دا کمرہ ہے, اتھے پاٹھی تابے نہیں بیٹھ سکتا, اتے پاٹ سنیا نہیں جا, اتے دے بیٹھے نہیں سکتی. دے نے انہاں چرے جانے جنہ چر گرو دی سیوا کرنی, ادو ہی باہر, اتے لما نہیں پی سکتا دے کوئی, اتے بیٹھ نہیں سکتا, اتے چور نہیں کر سکتا, اتے کیول شبد دا واسا ہے تے سچکھنڈ ہے. گل امی سی مکاتی میں جانا تے اس مارک تے سی بھائی گوپالے نے کہ دے چھڑ دینی سی تی پوڑیاں پڑھ کے, سرت دا مارگ رم ہو جانا سی کھنڈا دا, پر اس مٹی نو مٹی کھچ دی ہے, پانی نو پانی کھچ دا ہے, اگ نو اگ کھچ دی ہے. جیڑیاں چیزاں ساڑے شریر وچ نے او آئے دالے برہمانڈ وچ نے, دوہاں دا کھچا ہو گیا. دھرتی کیوں کھچ رہی ہے؟ سانو کوٹھے تے چھال مارو ہٹ نو آؤں گے, اپنوں کیوں نہیں جاندے کہ توں بھی مٹی ہے تے مٹی نے تینوں کھچنا ہی ہے. ایک بانیاں دا منڈا کتھا سنتا ہوندا سی مندر وچ, اوہدے کول ایک روپیہ سی تے پنڈت جی نت سناؤن کہندے مایا نو مایا کھچ دی ہے, سنا دے کر. وہ کہندا وی اج پنڈت جی دا بچن دیکھ لیے, بازار چ تری گیا تری گیا, کوئی سیٹھ اپنا گلا ڈھیری کر کے بیٹھا گنتا سی, گلے ڈھیری کر لینا, انہیں بگا کے ماریا روپیہ بھی مایا نو مایا کھچو گی, میرے آ اور کھچ کے لیا گا. ہوں کتنے مڑنا سی, روندا روندا بہمن دے گال آ کے پی گیا, تو جھوٹ بولنا مندر چ بڑھ کے, کہنا مایا نو مایا کھچ دی ہے, میں روپیہ سٹیا تو مڑیا ہی نہیں, انہیں کھچیا ہی نہیں. کہنا میں جھوٹ نہیں بولتا, تیرے روپیہ انہیں کھچ لیا, جکھے آخو سات نے میں جھوٹ کے چکے مایا نو مایا کھچ دی ہے, جی گاہ ڈھیری نہ پی ہوں تو اپنا بگا کے کہوں مارتا اتنے بھائی. وہ اکلے کھچنا سی, وہ جادے سی تیرے والا, انہوں نے کھچ لیا. یہ بھی مٹی جادے آ تے اپنا شریر چھوٹا جائے, امب تو بیٹھے بیٹھے گر پو تو دھرتی نے کھچ لینا, مادا مادے نو کھچ دے, یہ بھی جادے مٹی دانس ہے تو مٹی تینوں کھچ رہی ہے, مٹی والے تیری کھچ ہے, چمڑی والے تیری کھچ ہے جادے. تو گرو دے پیارے ہو, وہ بھی بچارا چمڑی کا بنیا سی, جانا سی سچ کھنڈ, تو جدو کھنڈا گیا بھائی گوپالا کہہ دیا, گوپالیا تین کرتی شرط پوریا ہر گوبندیا پوڑیاں رہ گیا پانچ, تو تینوں اٹھ دے نویں چھویں پاتشاہ نے پوچھنا مانگ کی منگنا, یاد کر لیا بھی کی منگنا. آ گیا مادے وال, جس دے تو چھٹکارا جب جی صاحب جو پاؤنا سی اسے فس گیا, آ کے کہنا چیتی مانگے یاد نہیں آنی, بار بار ٹائم نہیں ملنا, ہوں اپنا پرپوز کر لیا بھی کہڑی چیز منگنی ہے, تو منگیا کی کہنا چار گھوڑے دے گئے سی عربی سکھاں نوں, ایک مہاراج نے آپ ایک بدھی چند نو ایک جرنیل نو کہندا ایک ویلا ہی کھڑا ہے, آپ عربی گھوڑا لواں گے تے تسی چڑھے کریں گے, چم نے چم نو کھچنا سی نا. کرتیاں پوڑیاں پوریاں, ہر گوبند صاحب اٹھے اتہاس وچ مہاپرش ادھر پڑھاؤ ہوں سی, بھی چھویں پاتشاہ دے اکھاں وچ جل آ گیا, گل وچ پلا پا کے کھڑ گئے, کہندے او گپالیا او جے ڈولنا سی چم تے ہی ڈولنا سی, تو چار پوڑیاں ہور پڑھ دندا मैं तेरे चरणा विच आके मथा टेक देना सी। गोपालिया तू हर गोविंद है ते मैं गोपाल अज के आखो साधना, मैं गुरु नानक दी गद्दी दे देनी सी जपजी साहब दे पाठ पिछे ते, तू किथे डुल गया। सतगुर कहंदे इस बाणी नूं जे शुद्ध पढ़ दंदा भई मैं ते गुरु नानक दी गद्दी तेनू दे देनी सी। जे तेनू तेरे हड चमां नूं भोजन शुद्ध चाहिए, तेरी रूह नूं भजन भी शुद्ध चाहिए। अज दुख दी गल हो गई बस, जेड़ी तुहानूं हुण कहनी नहीं है भी होर साडे कोल सब कुछ हैगा पर बाणी दी शुद्धि नहीं कीती हो नहीं कितने आप आजूगी। मेरे वर्गा 500 कट्ठा कर लो तो पांच पौड़ियां जपजी साहब दी तो पढ़ दो शुद्ध ना ना। कहंदे तन बेची बैकरी बैकरी तो बिस्कुटां दी हुंदी है भाई, ये तन बेची बैकरी बैकरी हुंदी है जिते डबल रोटियां बनदियां है नहीं बैकरियां तुहाडे इत्थे बिस्कुट बनदे होण जिते। ते पाठी कहिंदा अपना तन बेची जिथे बिस्कुट बनदे होण अज के आखो सद, जे किते खाधिया होण किते महापुरशां दीआं चपेड़ियां तां बैकरी किथे कह देगा। ए तन बेची बैकरी या जमीन रहण हुंदी है बै हुंदी है वो तो बै करनी है। और सिखा अपना तन मन रहण ना करी ते दुख ना मनायो, आपां जो गुरु नूं दिंदे आ रहण कीता बै नहीं कीता, जो गुरु नूं दित्ता उते कब्जा माल कीता तेरी हो है। जिहड़ी रहण करदी है ना जमीन उहनूं बौण होर लग जांदा पर मलकीत दे खजाने विच उही रहिंदा मालक, जिहड़ा इत्थे रख के जांदे चार रुपये मालक तू ही है। गलियां विच तेरे याद है मैं रख के आया को सतनाम रखे गया रहन करे दती पर मालक तू ही है। पर जेड़ी बै करती भी मालकी दे खजाने विचों तू निकल गया। सतगुर कहंदे सिखा ये तन बेची बै करी, ओए भी ना रहन करदा फिर आप तो रहन करदे फिर दे तन मन तन। मलकियत मेरी दंदा गुरु नूं कहदा दिता ए बै कर दे, जेड़ा बिस्वा तू बै करता मुड़के ना ओदे कोल चलिया गया, मुड़के ना ओदा मालक बन गया। इस तरह पर गां एक शर्त हो रहा है, बै करी पूरे सतगुर पास देख ली कच्चिया पेलिया नू ना तन मन धन दिंदा फिर उत्थे परख। सो गुरमुख प्यारे हो जिथे भोजन शुद्ध उत्थे भजन भी शुद्ध, और जिथे पानी शुद्ध पीना चाहना है उथे बाणी भी शुद्ध कर लिया कर। शुद्ध बाणी पढ़ेगा तो बिरती दी एकाग्रता हो जाएगी, शुद्ध भोजन खावेगा खांदे सार नींद आऊगी, अशुद्ध खा लवेगा तो खांदे सार डॉक्टर याद आऊगा अज के आखो साधन दाओ वे चूरन कोई उल्टी आने लगी है। अज असी बाणी की शुद्धि छड़ दी, बाणी का अभ्यास छड़ दिता, ये तो कर गए संत महाराज बाबा गुरबचन सिंह जी खालसा कृपा, बाणी की सोध कर गए, बाणी शुद्ध पढ़नी दस गए, नहीं तो अज पाठी नहीं सी मिलना इतने शोधिया कोई। कड़ा प्रसाद जी की देह गुरु के लंगरां विचों सज के हाजिर है, आनंद साहब दी छे पौड़ियां गुर स्तोत्र अरदास एक मन होके करनी है, भी पांच दिन की घाल कमाई गुरु के चरणों में थाएं पौनी है। हुक्मनामा आदम नाल सुनिया करो तो फिर कड़ा प्रसाद जी की देग बैठिया ने लैनी है, जिन्ना चिर हाथ में देग होवे खड़े नहीं होना, उदों खड़े हो जदों देग छक लो। ये प्रसाद किरपा है गुरु की, जिथे तक बैठे हो मैनू पता भी अगे तो तुसी बोले नहीं, हुण भई ओ ही ना बोलियो जिते बोले ना आउंदा होवे ओ बेशक ना बोलियो।
तन है तन है तन है गुरु नानक साहिब तन है, तन है तन है गुरु अंगद देव साहिब तन है, तन प्यारे ओ तन है तन है गुरु अमरदास साहिब तन है,
Oh,
तन है गुरु हर गोविंद साहिब तन है तन है तन है तन है गुरु श्री हर राय साहिब तन है तन है तन है तन है गुरु तेग बहादुर साहिब तन है तन है गुरु गोविंद सिंह साहिब तन है तन है तन है तन है श्री गुरु ग्रंथ साहिब जी तन है तन है गुरु साध संगत जी तन है।